हेलो शेट्टी साहब, नमस्कार। परम स्वस्ती मधून बोलतोय। हा म्हटलं, हे जरा लॉकडाऊन झालं की मग एकवेळेस या, तुमच्या इथे होऊन गेलं मी नंतर। हा मग नंतर करू आपण फायनलाइज सर। ओके बरं, ओके ओके ठीक आहे सर, चालेल, वाट बघतो मग। हा ठीक आहे।